चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उद्योग आणि घरगुती वापराच्या साखरेचा दर वेगवेगळा होणार, प्रकाश नाईक नवरे। उद्योगाला दिली जाणारी साखर जास्त दरानं आणि किरकोळ किंवा घरगुती वापरासाठी दिली जाणारी साखर कमी दरानं विक्री करण्याचा निर्णय सरकार घेत आहे। याबाबत शासन सकारात्मक आहे। लवकरच हा निर्णय घेतला जाणार असल्यामुळं साखर कारखाने आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार असल्याची माहिती प्रकाश नाईक नवरे यांनी आज दिली। पुणे इथं साखर परिषद 2020 सुरू आहे, यावेळी ते बोलत होते। श्री नाईक नवरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून साखरेला दर मिळत नाही, तरीही घरगुती वापरासाठीही त्याच दरात आणि उद्योग व्यवसायासाठीही वापरली जाणारी साखर त्याच दरात दिली जात असल्यामुळं साखर कारखाने आणि पर्यायानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे। त्यामुळं उद्योगांना साखरेचा दर जास्त असावा आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या साखरेचा दर कमी असावा अशी मागणी होत होती। या मागणीनुसार सरकारनं आता उद्योगाकडून घेतल्या जाणाऱ्या साखरेवरती जास्त कर आकारणी करावी आणि घरगुती साखर वापरणाऱ्यांवर कमी कर आकारणी करावी असं नियोजन करण्यात आलं आहे। दरम्यान हे करत असताना घरगुती वापरासाठीच्या साखरेच्या पोत्याचा रंग वेगळा आणि उद्योगासाठी लागणाऱ्या साखरेच्या पोत्याचा रंग वेगळा करावा लागणार आहे, याचंही नियोजन झालं आहे। दरम्यान लवकरच हा निर्णय होणार असून शेतकऱ्यांना आणि विशेषतः साखर कारखान्यांसाठी याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती श्री नाईक नवरे यांनी दिली।